आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी। माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी मन की बात या जनतेशी साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद प्रसारित करत आहोत। माझ्या प्रिय देशवासियांनो, माझा तुम्हाला नमस्कार। गेल्या वर्षी उन्हाळ्यामुळे झालेला त्रास, पाण्याचा अभाव, दुष्काळी परिस्थिती अशा कितीतरी समस्यांना आपल्याला तोंड द्यावं लागलं, समस्यांमधून जावं लागलं। परंतु गेल्या 2 आठवड्यांपासून वेगवेगळ्या ठिकाणांहून पाऊस पडल्याच्या बातम्या येत आहेत। या पावसाच्या बातम्यांबरोबर एक ताजेपणा, टवटवीतपणाचा अनुभव आपण घेत आहोत। याचा अनुभव तुम्हीही घेत असाल आणि ज्याप्रमाणे शास्त्रज्ञ सांगत आहेत की यावर्षी पाऊस चांगला पडेल, सर्व ठिकाणी पडेल, त्याचप्रमाणे पाऊस त्याच्या ऋतूप्रमाणे संपूर्ण कालखंडात पडणार आहे। या सर्व बातम्या आपल्या मनात उत्साह निर्माण करणाऱ्या आहेत। मी माझ्या सर्व शेतकरी बांधवांना या चांगल्या पावसासाठी खूप खूप शुभेच्छा देत आहे। आमच्या देशात ज्याप्रमाणे शेतकरी मेहनत करत आहेत, त्याचप्रमाणे आमचे शास्त्रज्ञही आमच्या देशाला नव्या उत्तुंग उंचीवर नेण्यात यशस्वी ठरले आहेत, त्यांनाही सफलता मिळत आहे। आणि माझं पहिल्यापासून असं मत आहे की आमची नवीन पिढी शास्त्रज्ञ बनण्याची स्वप्न बघत आहे, विज्ञानात रुची घेत आहे। येणाऱ्या पिढीमध्ये काहीतरी नवीन करण्याची इच्छा निर्माण झाली असून नवीन पिढी त्यात अग्रेसर आहे आणि पुढे जात आहे। मी आज एक आनंदाची गोष्ट तुमच्याशी शेअर करत आहे, तुम्हाला सांगत आहे। काल मी पुण्याला गेलो होतो। स्मार्ट सिटी प्रोजेक्टच्या वर्षपूर्तीच्या निमित्तानं तिथं कार्यक्रम होता आणि मी ज्या अभियांत्रिकी कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी स्वतः मेहनत करून स्वतः उपग्रह बनवला होता आणि त्याचं 22 जूनला प्रक्षेपण करण्यात आलं होतं, त्या मुलांना भेटण्यासाठी बोलावलं होतं। कारण माझ्या मनात इच्छा होती की त्या मुलांना बघूया तरी, भेटूया तरी, त्यांच्यामध्ये जी ऊर्जा आहे, उत्साह आहे, त्याचा अनुभव घेऊया। गेल्या काही वर्षात अनेक विद्यार्थ्यांनी या कामात आपलं योगदान दिलेलं आहे। हा शैक्षणिक उपग्रह एका प्रकारे भारतीय युवकांच्या इच्छाशक्तीचं जिवंत उदाहरण आहे। हा उपग्रह आमच्या विद्यार्थ्यांनी बनवलेला आहे। या छोट्या उपग्रहामागे जी स्वप्न आहेत ती खूप मोठी आहेत। त्यांची ही झेप खूप उंच आहे आणि जी मेहनत आहे ती खूप सखोल आहे। जसं पुण्याच्या विद्यार्थ्यांनी केलं, तसंच तामिळनाडू चेन्नईच्या सत्यभामा विश्वविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी देखील एक उपग्रह बनवला आणि सत्यभामा सॅट याचंही प्रक्षेपण केलं गेलं। आम्ही लहानपणापासूनच या गोष्टी ऐकत आलो आहोत की प्रत्येक मुलाच्या मनामध्ये आकाशाला गवसणी घालण्याची, आकाशाशी स्पर्धा करण्याची आणि काही तारे मुठीत बंद करण्याची इच्छा नेहमीच असते। आणि हे पाहता इस्रोनं पाठवलेल्या विद्यार्थ्यांनी बनवलेल्या दोन्ही उपग्रहांबद्दल माझ्या दृष्टीनं खूप महत्त्व आहे। आणि हे खूप महत्त्वाचं आहे कारण हे सर्व विद्यार्थी अभिनंदनास योग्य आहेत। मी आमच्या देशवासियांना खूप खूप शुभेच्छा देऊ इच्छितो, कारण 22 जूनला आमच्या इस्रोच्या शास्त्रज्ञांनी एकाच वेळी 20 उपग्रह अंतराळात पाठवून जुने विक्रम मोडून नवीन विक्रम केला आहे। आणि ही आनंदाची गोष्ट आहे की भारतानं हे जे 20 उपग्रह पाठवले त्यामध्ये 17 उपग्रह इतर देशांचेही आहेत। अमेरिकेसहित अनेक देशांचे उपग्रह भारताच्या भूमीवरून पाठवले। भारतीय शास्त्रज्ञांनी केलेले आणि त्याबरोबर जे आमच्या विद्यार्थ्यांनीही केलेले उपग्रह अंतराळात पोचले आहेत। आणि हे महत्त्वाचं आहे की इस्रोनं कमी किमतीत आणि यशस्वीपणे हे उपग्रह पाठवून जगामध्ये आपलं वेगळं स्थान मिळवलं आहे आणि त्यामुळेच जगात उपग्रह प्रक्षेपणासाठी सर्व देशांच्या नजरा भारताकडे वळल्या आहेत। माझ्या प्रिय देशवासियांनो, मुलगी वाचवा मुलगी शिकवा ही गोष्ट भारतामधील जनतेच्या मनामध्ये मन की बात झाली आहे। परंतु काही घटना त्यामध्ये नवीन ऊर्जा घेऊन येतात, नवीन उत्साह निर्माण करतात। यावेळी 10वी 12वीच्या परीक्षांचे निकाल लागले। आमच्या मुली त्यामध्ये अग्रेसर आहेत, त्यांनी शिक्षणामध्ये बाजी मारली आहे। देशवासियांनो, आम्हाला अभिमानास्पद अशी महत्त्वाची गोष्ट आहे की 18 जूनला पहिल्यांदा आमच्या हवाई दलात स्त्रियांची पहिली फायटर वैमानिकांची बॅच स्थापन झाली। भारतीय हवाई दलामध्ये महिला वैमानिकांची पहिली बॅच हे ऐकून अंगावर रोमांच उभे राहिले। किती अभिमानास्पद आहे की आमच्या 3 फ्लाइंग ऑफिसर मुली अवनी चतुर्वेदी, भावना कंठ आणि मोहना या तिघीही आम्हाला अभिमानास्पद आहेत। फ्लाइंग ऑफिसर अवनी मध्य प्रदेशातल्या रीवा इथली, फ्लाइंग ऑफिसर भावना बिहारमधल्या वेंगुसरायमधली आणि फ्लाइंग ऑफिसर मोहना ही बडोद्याची आहे. आपण पाहिलं की या तीनही मुली हिंदुस्थानामधल्या मेट्रो सिटीमधल्या नाही आहेत, त्या आपल्या आपल्या राज्यांच्या राजधानीमधून देखील आलेल्या नाही आहेत. छोट्या शहरामधून असून देखील त्यांनी आकाशापेक्षा उंच होण्याची स्वप्न बघितली आणि ती पुरी देखील केली. मी अवनी, मोहना आणि भावना या तिघींना, त्यांच्या आईवडिलांना खूप खूप शुभेच्छा देतो. माझ्या प्रिय देशवासियांनो, काही दिवसांपूर्वी 21 जूनला आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं भव्य कार्यक्रम केले गेले. भारतीय या नात्यानं संपूर्ण विश्व योगाबरोबर जोडलं जातं तेव्हा आम्हाला असा अनुभव येतो की हे विश्व आमचा काल, आज आणि उद्याबरोबर जोडलं गेलं आहे. विश्वाबरोबर आमचं अनोखं नातं जोडलं जात आहे. भारतामध्ये पण जवळजवळ 1 लाखाहून जास्त ठिकाणी उत्साहात, निरनिळ्या रंगरूपात, आनंददायी वातावरणात आंतरराष्ट्रीय योग पर्व साजरं केलं गेलं. मला स्वतःला पण चंदीगडमध्ये हजारो योग करणाऱ्यांबरोबर योग करण्याची संधी मिळाली. आबालवृद्धांचा उत्साह बघण्यासारखा होता. आपण पाहिलं असेल, मागील आठवड्यात भारत सरकारनं या आंतरराष्ट्रीय योग पर्वाच्या निमित्तानं सूर्यनमस्काराची पोस्टाची तिकीटं काढली. यावेळी संपूर्ण विश्वात योग दिवसाच्या बरोबर 2 गोष्टींवर लोकांचं विशेष लक्ष गेलं. एक तर अमेरिकेत न्यूयॉर्क शहरात, जिथे संयुक्त राष्ट्रसंघाची इमारत आहे, त्या इमारतीवर योगासनाच्या वेगवेगळ्या कृतींचं विशेष प्रोजेक्शन केलं गेलं आणि तिथं येणारे जाणारे लोक त्याचे फोटो काढत होते आणि संपूर्ण विश्वात ते फोटो बघितले गेले. ही गोष्ट भारताला गौरव देणारी नाही का, तुम्हीच सांगा. आणखी एक गोष्ट झाली, टेक्नॉलॉजी आपलं काम करत आहे. सोशल मीडियाची आपली एक स्वतःची ओळख निर्माण झाली आणि यावेळी ट्विटरनं योगा इमेजच्या बरोबर सेलिब्रेशनचा एक वेगळा प्रयोग केला. हॅशटॅग योगा डे टाईप केल्यावर योगाच्या इमेजेस, फोटो आपल्या मोबाईलवर येत होते आणि ते विश्वभर पोहोचले. योगाचा अर्थ आहे जोडणं. योगात संपूर्ण जगाला, विश्वाला जोडण्याची ताकद आहे. बस आम्ही योगाला जोडले जाण्याची इच्छा मात्र पाहिजे. मध्य प्रदेशमधील सतना येथील स्वाती श्रीवास्तव यांनी योग दिवसानंतर मला टेलिफोन केला आणि मला एक संदेश, मेसेज दिला. मला वाटतं की तो आपल्या सर्वांसाठी आहे, परंतु जास्त माझ्यासाठीच आहे. माझी अशी इच्छा आहे की माझा देश निरोगी होवो, त्यातील गरीब व्यक्ती देखील निरोगी राहिला पाहिजे. माझी अशी इच्छा आहे की दूरदर्शनवर प्रत्येक मालिकेमध्ये ज्या जाहिराती येतात त्यामध्ये एक तरी जाहिरात योगाची माहिती देणारी असावी. योग कसा केला जातो, त्यापासून कोणते फायदे होतात इत्यादी. स्वातीजी, आपली सूचना चांगली आहे, परंतु आपण जरा लक्ष देऊन बघाल तर आपल्या लक्षात येईल की नुसतं दूरदर्शनच नाही तर हल्ली भारत आणि भारताबाहेर आणि संपूर्ण जगामधील TV चॅनल्स कोणत्या ना कोणत्या स्वरूपात योगासाठी आपलं योगदान देत आहेत. प्रत्येकाची वेळ वेगवेगळी असेल, पण आपण जर लक्ष देऊन पाहाल तर योगाविषयी माहिती जाणून घेण्यासाठी हे सर्व होत आहे. आणि मी पाहिलं आहे की दुनियेत काही देश असे आहेत की ते 24 तास योगाला समर्पित केलेली चॅनल्स आहेत. आणि तुम्हाला माहितीच असेल की जून महिन्यात आंतरराष्ट्रीय योग दिवसानिमित्त ट्विटर आणि फेसबुक आपल्या माध्यमातून रोज एक नवीन आसनाचा व्हिडिओ शेअर करत होतं. जर आपण आयुष म्हणजे आरोग्य मंत्रालयाच्या वेबसाईटवर गेलात तर 40-45 मिनिटांनंतर एकामागोमाग एक शरीराच्या भिन्न भिन्न भागांसाठी कशाप्रकारे आपण योग करू शकतो, म्हणजे कोणत्याही वयाची माणसं करू शकतात, असा सोप्या योगाचा एक चांगला व्हिडिओ उपलब्ध आहे. मी आपल्याला पण आपल्या माध्यमातून सर्व योग जिज्ञासूंना सांगत आहे की ते जरूर योगाबरोबर जोडले जावेत. मी एकदा आवाहन केलं होतं की आम्ही असं म्हणतो की योग हा रोगमुक्तीचं माध्यम आहे, तर का नाही आपण सर्व एकत्र मिळून जितकी स्कूल ऑफ थॉट्स योगसंबंधामध्ये प्रत्येकाच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत, प्रत्येकाच्या आपल्या आपल्या प्रायोरिटीज आहेत, प्रत्येकाचे वेगवेगळे अनुभव आहेत, परंतु सर्वांचं अंतिम लक्ष, ध्येय एकच आहे. जितक्या प्रकारचे योग कार्यक्रम चालू आहेत, जितक्या प्रकारच्या योगाच्या इन्स्टिट्यूट्स चालू आहेत, जितक्या प्रकारचे योग गुरु आहेत, सगळ्यांना मी आग्रह केला आहे की संपूर्ण वर्ष मधुमेहाच्या विरुद्ध, डायबिटीसच्या विरुद्ध योगाद्वारे एक सफल अभियान चालू शकतं का? योगामुळे मधुमेह नियंत्रणात येऊ शकतो का? काही लोकांना यामध्ये सफलता मिळाली आहे, प्रत्येकानं आपापले मार्ग शोधून काढले आहेत, आणि मला माहिती आहे की मधुमेहावर असा कोणताही उपचार नाही, सतत औषधं घ्यावी लागतात, आणि मधुमेह असा राजरोग आहे की तो इतर सर्व रोगांना आमंत्रण देतो. वेगवेगळ्या रोगांचं ते उगमस्थान आहे, आणि म्हणूनच प्रत्येकजण मधुमेहापासून स्वतःला वाचवू पाहत आहे. खूप लोकांनी या दिशेनं काम केलं. काही मधुमेह झालेल्यांनी योगिक सरावानं मधुमेहाला नियंत्रितही केलं. आपण आपले अनुभव लोकांमध्ये शेअर करावेत असं मला वाटतं. त्याला एका चळवळीचं रूप देऊया, वर्षभर असं वातावरण निर्माण करूया. मी आपल्याला आग्रह करत आहे, हॅशटॅग योगा फाइट्स डायबिटीसला वापरून आपले अनुभव सोशल मीडियावर शेअर करा, किंवा मला नरेंद्र मोदी ॲपवर आपले अनुभव पाठवा. बघू तर खरं कोणाचे काय काय अनुभव आहेत, प्रयत्न तर करूया. मी आपल्याला निमंत्रण देतो की आपण आपले अनुभव हॅशटॅग योगा फाइट्स डायबिटीसवर अवश्य शेअर करावेत. माझ्या प्रिय देशवासियांनो, कधीकधी माझ्या मन की बातची थट्टाही केली जाते, टीकाही केली जाते, कारण हे अशाकरता शक्य आहे की आम्ही सर्व लोकशाही लोकतंत्र मानणारे आहोत. आज 26 जून, मी आपल्याशी बोलत आहे खास करून नवीन पिढीला सांगू इच्छितो, ज्या लोकतंत्राचा लोकशाहीचा आम्ही अभिमान बाळगतो, ज्या लोकशाहीनं ज्या लोकतंत्रानं आम्हाला ताकद दिली आहे, प्रत्येक नागरिकाला ताकद दिली आहे. परंतु 26 जून 1975 हा पण एक दिवस होता. 25 जूनच्या रात्री आणि 26 जूनची सकाळ संपूर्ण हिंदुस्थानाच्या लोकशाहीला, लोकतंत्राच्या दृष्टीनं अशी काळरात्र होती की भारतात त्यावेळी आणीबाणी लागू केली. नागरिकांचे सर्व अधिकार संपुष्टात आणले गेले, देशाला तुरुंग बनवण्यात आला. जयप्रकाश नारायण यांच्याबरोबर देशातील लाखो लोक, हजारो नेते, अनेक संघटना तुरुंगाच्या जाळीत ढकलले गेले. त्या काळ्या घटनेवर अनेक पुस्तकं लिहिली गेली, अनेक प्रकारच्या चर्चा झाल्या. परंतु आज 26 जूनला मी आपल्याशी बोलत आहे तेव्हा आपण विसरू नये, आमची ताकद लोकतंत्र आहे, लोकशक्ती आहे, एक एक नागरिक आमची ताकद आहे, आणि याच प्रतिबद्धतेला आम्हाला पुढे घेऊन जायचं आहे, ताकदवान बनवायचं आहे. आणि भारतातील लोकांची ताकद आहे की त्यांनी लोकतंत्राला जगून दाखवलं आहे, जिवंत ठेवलं आहे. वृत्तपत्रांवर बंदी असो, रेडिओ एकच भाषा बोलत असेल, तर दुसरीकडे देशाच्या जनतेला संधी मिळताच लोकतांत्रिक शक्तींचा परिचय करून देते. या गोष्टी देशासाठी मोठ्या शक्तीचं रूप आहे. भारतामधील सामान्य माणसाच्या लोकतांत्रिक शक्तीचं उदाहरण आणीबाणीच्या वेळी दिसून आलं, आणि लोकतांत्रिक शक्तीचा हा परिचय, ही ओळख देशानं वारंवार लक्षात ठेवली पाहिजे. लोकांच्या शक्तीची जाणीव करत राहिलं पाहिजे, आणि लोकांच्या शक्तीला बळ मिळेल अशा प्रकारे प्रवृत्ती ठेवली पाहिजे, आणि लोकांना एकमेकांशी जोडलं गेलं पाहिजे. मी नेहमीच सांगत आलो आहे, लोकतंत्राचा अर्थ असा नाही की लोक एकदा मतदान करतील, मत देतील आणि 5 वर्ष देश चालवण्याचं कॉन्ट्रॅक्ट देतील. निश्चितच नाही, मतदान करणं हे महत्त्वाचं आहे, परंतु त्याच्याही अनेक बाजू आहेत. पहिली महत्त्वाची बाजू म्हणजे लोकांचा सहभाग, लोकांचा स्वभाव, मिजाज, लोकांची विचारशक्ती, आणि सरकारं लोकांशी जितकी जास्त जोडली जातील तितकी जास्त देशाची ताकद वाढेल. लोक आणि सरकार यामधील दरीनं विनाशाला आमंत्रण देण्यास शक्ती दिली आहे. माझा नेहमीच प्रयत्न आहे की लोकसहभागानंच देश पुढे चालला पाहिजे. आता माझ्या सरकारला 2 वर्ष पुरी झाली आहेत. काही आधुनिक विचार असणाऱ्या युवकांनी मला सूचना केली की इतक्या मोठ्या लोकतंत्राची आपण गोष्ट करता, तर आपल्या सरकारचं मूल्यांकन लोकांकडूनच करून घ्या. एका प्रकारे वेगळ्या आव्हानाचाच हा प्रकार आहे. त्यामध्ये सूचनाही होती, परंतु माझ्या मनाला खरंच विचार करायला भाग पाडलं. मी माझ्या वरिष्ठ साथीदारांमध्ये हा विषय मांडला तर सर्वप्रथम प्रतिक्रिया अशीच होती की नाही नाही साहेब, तुम्ही हे काय करू पाहता? आज तंत्रज्ञान इतकं बदललं आहे की कोणी एकत्र येऊन गट बनवून तंत्रज्ञानाचा दुरुपयोग केला तर पत्ताही लागत नाही. मग सर्वेक्षण कसं करायचं? शोध कुठून सुरू करायचा? त्यांनी आपली चिंता व्यक्त केली. परंतु मला वाटलं, नाही नाही, धोका तर पत्करायलाच हवा, प्रयत्न तर केलाच पाहिजे, बघूया काय होतं ते. आणि माझ्या देशवासियांनो, आनंदाची गोष्ट अशी आहे की मी जेव्हा तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं वेगवेगळ्या भाषांचा उपयोग करून जनतेला माझं मूल्यांकन करण्यासाठी आवाहन केलं, निवडणुकांनंतर पण खूप सर्वेक्षणं होतात, शोध घेतला जातो, निवडणुकीच्या वेळीही सर्वेक्षण होतं, परंतु ज्या नमुन्यांनी घेतला जातो त्याची व्याप्ती मोठी नसते. आपल्यापैकी खूप लोकांनी rate.mygov.in वर आपलं मत प्रदर्शित केलं. तसं पाहता लाखो लोकांनी इच्छा प्रकट केली, परंतु 3 लाख लोकांनी प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्यासाठी मेहनत घेतली, आमच्यासाठी खूप वेळही दिला. मी त्या 3 लाख लोकांचा खूप आभारी आहे की त्यांनी स्वतःहून सक्रियता दाखवली, सरकारचं मूल्यांकन केलं. मी निर्णयाची चर्चा करत नाही, आमचे मीडियावाले लोक जरूर करतील, परंतु हा एक चांगला प्रयोग होता एवढं तर मी अवश्य सांगेन. आणि माझ्यासाठी आनंदाची गोष्ट होती की हिंदुस्थानामधील सर्व भाषा बोलणारे, कानाकोपऱ्यात राहणारे, वेगवेगळी पार्श्वभूमी असणाऱ्या लोकांनी यामध्ये सहभाग घेतला. आणि सर्वांना आश्चर्याची गोष्ट की भारत सरकार जी ग्रामीण योजना चालवत आहे, त्या योजनेची जी वेबसाईट आहे, त्याच्या पोर्टलवर म्हणजे प्रवेशद्वारावर जास्तीत जास्त लोकांनी सहभाग घेतला. याचा अर्थ असा होतो की ग्रामीण जीवनाशी जोडल्या गेलेल्या, गरिबीशी जोडल्या गेलेल्या जास्तीत जास्त लोकांचं योगदान होतं असा मी प्राथमिक कयास लावू शकतो. आणि हे मला सर्वात जास्त आवडलं. तर तुम्ही पाहिलं, एक दिवस तो पण होता काही वर्षांपूर्वी 26 जूनला लोकांचा आवाज दाबला गेला होता. आणि हा आजचा काळ आहे की जनता स्वतः ठरवते, स्वतः बघते सरकार ठीक करत आहे की चुकीचं, चांगलं करत आहे की चुकीचं करत आहे. आणि हीच तर लोकतंत्राची, लोकशाहीची ताकद आहे. माझ्या प्रिय देशवासियांनो, आज मी एका विशेष गोष्टीबद्दल आग्रह धरत आहे. एक वेळ अशी होती जेव्हा खूप कर होते, टॅक्सेस होते, करांमध्ये चोरी गफलत करणं एक स्वभाव बनला होता. एक जमाना आला होता की परदेशामधून वस्तू आणण्यासाठी अनेक बंधनं होती, तेव्हा तस्करीही मोठ्या प्रमाणात होई. परंतु हळूहळू काळ बदलत आहे, आता करदात्याला सरकारच्या करव्यवस्थेशी जोडणं कठीण राहिलेलं नाही, परंतु जुन्या सवयी जात नाहीत. एका पिढीला अजूनही वाटत आहे की सरकारपासून दूर राहणंच चांगलं. मी आज आपल्याला विनंती करत आहे, आग्रह करत आहे की नियमांपासून पळून जाऊन आपण आपली सुखशांती हरवून देत आहात. कोणत्याही लहानातला लहान माणूस आम्हाला सतावू शकतो, आम्ही असं का होऊ द्यावं? का नाही आम्ही स्वतःच्या उत्पन्नासंबंधी, आपल्या संपत्तीच्या संबंधात सरकारला खरं सांगून टाकावं? एकदाच जे काही जुनं राहिलं आहे त्यातून मुक्त व्हा. या ओझ्यापासून मुक्त होण्याचा आग्रह मी माझ्या देशवासियांना करत आहे. ज्यांच्याकडे अघोषित संपत्ती आहे, अघोषित उत्पन्न आहे, त्यांच्यासाठी भारत सरकारनं ही एक संधी दिली आहे की आपली अघोषित संपत्ती घोषित करावी. सरकारनं 30 सप्टेंबरपर्यंत अघोषित संपत्ती घोषित करण्यासाठी विशेष सुविधा दिलेली आहे. दंड भरून आपण अनेक प्रकारच्या ओझ्यांपासून मुक्त होऊ शकता. मी तुम्हाला खात्री देतो आणि जबाबदारीनं सांगतो, स्वेच्छेनं जो आपल्या मिळकती संबंधात, अघोषित संपत्तीच्या संबंधात माहिती देईल, त्याची सरकार तपासणी करणार नाही, त्याची जांच करणार नाही. इतकी संपत्ती कुठून आली, कशी आली, एकदाही विचारलं जाणार नाही. आणि म्हणून मी सांगतो, ही एक चांगली संधी आहे की आपण एका पारदर्शी व्यवस्थेचा हिस्सा बनाल. याबरोबर देशवासियांना मी हे पण सांगू इच्छितो की ही योजना 30 सप्टेंबरपर्यंत आहे. आणि म्हणून सांगतो, ही शेवटची संधी आहे असं समजा. मी माझ्या संसदेतील सदस्यांना पण सांगितलं होतं की 30 सप्टेंबरनंतर कोणत्या नागरिकाला कोणता त्रास झाला जो सरकारी नियमांशी जोडून राहत नाही, तर त्यांची कोणतीही मदत होणार नाही, त्यांना मदत केली जाणार नाही. मी देशवासियांना पण सांगू इच्छितो की 30 सप्टेंबर नंतर असं काहीही होऊ नये की ज्यापासून आपल्याला काही त्रास होईल. आणि म्हणूनच मी सांगत आहे की 30 सप्टेंबरच्या आधीच आपण या संधीचा, या व्यवस्थेचा लाभ घ्यावा आणि 30 सप्टेंबर नंतर मात्र कोणत्याही त्रासापासून तुम्ही स्वतःला वाचवू शकता. माझ्या देशवासियांनो, आज मला ही गोष्ट माझ्या मन की बातमध्ये अशासाठी करावी लागली की मी आमचे महसूल विभाग आहेत, इन्कम टॅक्स, कस्टम्स, एक्साइज यांच्या अधिकाऱ्यांसोबत 1-2 दिवस चर्चा केली, खूप विचार विनिमय केला आणि मी त्यांना सरळ सरळ शब्दात सांगितलं की आपण नागरिकांना चोर समजू नये, आपण नागरिकांवर भरोसा ठेवूया, विश्वास ठेवूया, त्यांना विश्वासात घेऊया. जर ते नियमाबरोबर राहायला तयार आहेत तर त्यांना प्रोत्साहित करून प्रेमानं बरोबर घेऊया. विश्वासाचं वातावरण निर्माण करणं आवश्यक आहे. आमच्या वागण्यात बदल करून बदल घडवून आणायला हवा आहे. करदात्याला विश्वास द्यायला हवा. मी आग्रहानं त्यांना या गोष्टी सांगितल्या आणि मी बघत होतो की त्यांनाही वाटतं की आज आपला देश पुढे जात आहे, प्रगती करत आहे, आम्हाला सर्वांना यामध्ये योगदान दिलं पाहिजे. आणि याच विचारविमर्शातून, या ज्ञानसंगमातून मी जाणून घेत होतो आणि एक गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो. कदाचित आपण या गोष्टीवर विश्वास ठेवणार नाही की 125 कोटी लोकसंख्येच्या या देशात 1.5 लाख लोक असे आहेत की ज्यांचं करपात्र उत्पन्न 50 लाखापेक्षा जास्त आहे. ही गोष्ट कदाचित खरी वाटणार नाही. 50 लाखापेक्षा जास्त करपात्र उत्पन्न असणारे मोठमोठ्या शहरात लाखो दिसतात. 1-1, 2-2 कोटींचे बंगले बघूनच आपल्या लक्षात येतं की हे लोक 50 लाख उत्पन्नाच्या आतील कसे असू शकतील. याचा अर्थ असा आहे की काहीतरी गडबड आहे आणि ही स्थिती बदलायला हवी आहे आणि 30 सप्टेंबरच्या आधी बदलायला हवी आहे. सरकारनं कोणतंही कठोर पाऊल उचलण्यापूर्वी जनता जनार्दनाला संधी दिली पाहिजे. आणि म्हणून माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, अघोषित संपत्ती घोषित करण्यासाठी ही सुवर्ण संधी आहे. आणि दुसऱ्या प्रकारे 30 सप्टेंबर नंतर येणाऱ्या संकटापासून मुक्ती मिळण्याचाही हा एक मार्ग आहे. मी देशाच्या भल्यासाठी, देशामधील गरिबांच्या कल्याणासाठी या कामात सहभागी होण्याचा आपल्याला आग्रह करत आहे. आणि माझी अशी इच्छा नाही की 30 सप्टेंबर नंतर आपल्याला काही त्रास व्हावा. माझ्या प्रिय देशवासियांनो, या देशाचा सामान्य माणूस देशासाठी खूप काही करण्याची संधी शोधत असतो. जेव्हा मी लोकांना सांगितलं की स्वयंपाकाच्या गॅसची सबसिडी सोडा, या देशाच्या 1 कोटीपेक्षा जास्त कुटुंबांनी स्वेच्छेनं सबसिडी सोडली. मी खास करून ज्यांच्याकडे अघोषित संपत्ती आहे त्यांच्यासाठी एक उदाहरण देत आहे. काल मी जेव्हा स्मार्ट सिटीच्या कार्यक्रमानिमित्त पुण्याला गेलो तेव्हा मला श्रीयुत चंद्रकांत दामोदर कुलकर्णी आणि त्यांच्या कुटुंबाला भेटण्याची संधी मिळाली. मी त्यांना खास भेटायला बोलवलं होतं आणि त्याचं कारण काय ते सांगतो. ज्यांनी कधीही चोरी केली असेल त्यांना माझी गोष्ट प्रेरणा देवो अगर न देवो, परंतु श्रीयुत चंद्रकांत कुलकर्णींच्या गोष्टीतून त्यांना जरूर प्रेरणा मिळेल. तुम्हाला माहिती आहे त्याचं कारण काय ते? चंद्रकांत कुलकर्णी हे एक सामान्य मध्यमवर्गीय परिवारातील व्यक्ती आहेत. सरकारी नोकरी करत होते, निवृत्त झाले, 16,000 रुपये त्यांना पेन्शन मिळतं. आणि माझ्या प्रिय देशवासियांनो, तुम्हाला आश्चर्य वाटेल आणि जे कर चोरी करणारे आहेत त्यांना तर धक्काच बसेल की ज्या चंद्रकांत कुलकर्णी यांना फक्त 16,000 रुपये पेन्शन मिळतं, त्यांनी काही दिवसांपूर्वी मला पत्र लिहिलं आणि त्यात सांगितलं की माझ्या 16,000 पेन्शनमधून दर महिन्याला 5,000 रुपयाप्रमाणे स्वच्छता अभियान योजनेला मी दान करू इच्छितो. आणि इतकंच नाही तर त्यांनी मला 52 पोस्ट डेटेड चेकही पाठवले, त्यावर प्रत्येक महिन्याची तारीख आहे. ज्या देशात सरकारी कर्मचारी निवृत्तीनंतर महिन्याला 16,000 रुपये मिळणाऱ्या आपल्या पेन्शनमधून 5,000 रुपये दर महिन्याला देत असेल तर ह्या देशात आम्हाला चोरी करण्याचा हक्क नाही. चंद्रकांत कुलकर्णींपेक्षा मोठं आम्हाला प्रेरणादायी कोणीच दिसत नाही. आणि स्वच्छता अभियानासाठी जोडल्या गेलेल्या लोकांसाठी त्यांच्या इतकं मोठं उदाहरण नाही. मी चंद्रकांत कुलकर्णी यांना स्वतः बोलावलं, त्यांना भेटलो, त्यांचं आयुष्य, त्यांचं जगणं माझ्या मनाला स्पर्श करून गेलं. त्या परिवाराला मी बधाई देतो, शुभेच्छा देतो असे अनेक लोक असतील, कदाचित मला त्यांची माहिती नाही, परंतु हेच तर लोक आहेत आणि हीच तर लोकशक्ती आहे, हीच तर देशाची ताकद आहे. 16,000 रुपये पेन्शन असलेली व्यक्ती 2,60,000 ॲडव्हान्स चेक मला पाठवते, ही लहानसहान गोष्ट आहे का? या आपणही आपल्या मनाला जरा तपासूया. आपण पण विचार करूया की सरकारनं आपली संपत्ती घोषित करण्यासाठी संधी दिली आहे. आपण देखील चंद्रकांतजींची आठवण ठेवून या अभियानाला साथ देऊया. माझ्या प्रिय देशवासियांनो, उत्तराखंडमधील पौडी गढवालमधून संतोष नेगींनी फोन करून आपला एक अनुभव सांगितला. जलसंचय यासंबंधी एक संदेश मला त्यांनी दिला. त्यांचा हा अनुभव देशवासियांनो तुमच्याही कामाला येईल. ते म्हणतात, आम्ही आपल्यापासून प्रेरणा घेऊन आमच्या विद्यालयात पावसाळा सुरू होण्यापूर्वी 4-4 फुटांचे लहान लहान 250 खड्डे खोदले, मैदानाच्या शेवटच्या टोकापाशी खोदले, का तर यात पावसाचं पाणी जमा व्हावं. यामुळे खेळाचं मैदानही खराब झालं नाही आणि मुलांची बुडण्याची भीतीही नाही आणि करोडो लिटर पाणी जे मैदानाला लागतं ते यातून आम्ही वाचवलं. संतोषजी, मी तुमचं अभिनंदन करतो की तुम्ही आम्हाला हा संदेश दिलात आणि पौडी गढवाल पहाडी प्रदेश आणि तुम्ही तिथे काम केलं, तुम्ही अभिनंदनास पात्र आहात. आणि मला विश्वास आहे की देशवासी पावसाचा आनंद लुटू देत, परंतु हे पाणी म्हणजे परमात्म्याचा प्रसाद आहे, अपरंपार संपत्ती आहे. एक एक थेंब वाचवण्यासाठी आम्हाला काही ना काही प्रयत्न केलेच पाहिजेत. गावातलं पाणी गावात, शहरातलं पाणी शहरात आम्ही कसं अडवू? या पृथ्वीमातेला पुन्हा एकदा समृद्ध करण्यासाठी आम्ही ते पाणी परत जमिनीत कसं पोचवायचं? पाणी आहे तर उद्या आहे, जल है तो कल है, पाणी हेच तर जीवनाचा आधार आहे. संपूर्ण देशात एक वातावरण बनलं आहे. प्रत्येक राज्यात जलसंचयाचे अनेक प्रकल्प केले, परंतु आता पाणी आलं आहे तर बघा ते कुठेही जाऊ नये. जेवढी चिंता जीवन वाचवण्याची केली आहे तितकीच चिंता आपण जल वाचवण्यासाठी सुद्धा केली पाहिजे. माझ्या प्रिय देशबांधवांनो, तुम्हाला तर माहितीच आहे 1922 हा क्रमांक आपल्या स्मरणशक्तीचा भाग बनला आहे. 1922 हा असा क्रमांक आहे की ज्यावर आपण मिस्ड कॉल केलात तर आपल्या आवडत्या भाषेमध्ये मन की बात आपण ऐकू शकाल. आपल्या वेळेनुसार आपल्या भाषेत मन की बात ऐकून देशाच्या विकासयात्रेत आपलं योगदान देण्यासाठी आपल्या मनाचा निर्णय घ्या. सर्व देशवासियांना माझा नमस्कार, धन्यवाद. माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी मन की बात या जनतेशी साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद आता आपण ऐकलात. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.